नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. नीती आयोग वित्तीय भलायकी निर्देशांक 2024 गोयचो क्रमांक पयल्या 10 बरी कामगिरी करपी राज्यां मदीं दुसऱ्या नंबराचेर आसा. गोंयांक शिक्षणाचें केंद्र करपाच्या नदरेंतल्यान राज्य सरकार काम करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दिक्षांत सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां प्रतिश्ठीत डी लीट पदवी भेटयली. आनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर शेती निर्यात मुळाव्या सुविधांच्या उदरगती खातीर मुखेलमंत्र्यांच्या हाजेरेन महत्वाच्या कबलातींचेर सयो जाल्यो. पुराय खबरो. निती आयोग वित्तीय भलायकी निर्देशांक 2024 गोंयचो क्रमांक पयल्या 10 बरी कामगिरी करपी राज्यां मदीं दुसऱ्या नंबराचेर आसा. महसूल उरिल्ले अर्थसंकल्प आनी फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट म्हळ्यार FRBN नेमा भितर शिस्तबद्द अर्थीक वेवस्थापन, भौतीक मुळाव्या साधन सुविधांचो मुखेल गुंतवणूक, रस्ते जोडणी, पर्यटन आनी शार उदरगत, शिक्षण, भलायकी आनी कुशळटाय हातूंत केंद्रीत गुंतवणूक करून मनीस मुळावी बांदावळ घटमूट करप, भौशीक साधन संपत्तीचो बरो वापर करपा खातीर कार्यक्षम महसूल एकठांय करप आनी बरें शासन स्वयंपूर्ण गोंयांतल्यान समाजाक सशक्त करप आनी विकसीत गोंया खातीर रोडमॅप तयार करप ह्या निकशाचेर गोंय दुसऱ्या नंबराचेर पावला. ह्यान पयलीं गोंय राज्य संबंधीत निकशा प्रमाण तिसऱ्या नंबराचेर आशिल्लें. 30,195 कोटी खर्च आनी 1,667 कोटी महसूल उरिल्लो विकसीत गोंय अर्थसंकल्प 2026-27 घटमूट उदरगत आनी जबाबदार आर्थीक वेवस्थापन, सरकारान अर्थीक विवेकबुद्ध तिकोवन दवरून सगळ्या वटांनी उदरगतीक गती दिवपा खातीर निर्णायक पावलां उबारल्यात अशें सांगतना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी खोस उक्तायल्या. निती आयोगाच्या नियाळा प्रमाण ओडिसा राज्य पयलें, गोंय आनी झारखंड दुसऱ्या नंबराचेर, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक तिसऱ्या नंबराचेर, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, तामिळनाडू, राजस्थान चवथ्या नंबराचेर, जाल्यार केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आनी पंजाब पांचव्या क्रमांकाचेर आसा. गोंयांक शिक्षणाचें केंद्र करपाच्या नदरेंतल्यान राज्य सरकार काम करता. केंद्र सरकारच्या मजतीन गोंयांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रिन्युएबल एनर्जी, बायोसायन्स, डिजिटल एज्युकेशन, हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मळार आमी महत्वाचे बदल करूंक शकले. ह्या मळाक लागपी साधन सुविधा केंद्र सरकारच्या आदारान महत्वाचे नाविन्यपूर्वक बदल जाल्यात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. गोंयांत अर्थीक मळाक स्वावलंबी करताना टॅक्नॉलॉजी बाबतीन लेगीत स्वावलंबी करपाच्या नदरेंतल्यान सरकार काम करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी एका कार्यावळींत म्हटलां.
14 वर्ष उशिरा स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इट इज वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणायला काहीच हरकत नाही. विच इज 100% लिटरसी, हायेस्ट GDP, हायेस्ट पर कॅपिटा इन्कम. आणि आता तर मी म्हणेन की शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आमच्या सरकारने केलेली आहे. यू सी इन द गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रोफेशनल कॉलेजेस अलॉंग विथ द नॅशनल इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिशमेंट इन द स्टेट ऑफ गोवा. प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल पास केल्यानंतर आता प्रायव्हेट युनिव्हर्सिटी इज ऑल्सो स्टार्टेड एस्टॅब्लिश इन द स्टेट ऑफ गोवा. मी मोठ्या अभिमानाने सांगेन की गोवा इज एन एड्युकेशन हब फॉर द म्हणजे कमिंग इयर्स हे होईल याचाही मला खूप अभिमान आहे. स्किलिंग शिक्षण हे खूप महत्वाचं आहे.
पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या 44व्या दीक्षांत सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां स्वयंपूर्ण गोंय उपक्रम यशस्वीरित्या चालीक लायिल्ल्या खातीर डी लीट ही पदवी दिल्या. एका वेळार दुसऱ्या राज्याचेर निबून आशिल्ले गोंय राज्याक शेतकी, पिकावळ, भाजयो, फुलां, दूद ह्या सगळ्यांचेर स्वता स्वयंपूर्ण कशी करप हे दिखेन हो उपक्रम सरकारान चालीक लावपाक येवजिल्लो आनी 2 वर्सां भितर ह्या उपक्रमांक उफाट प्रतिसाद मेळ्ळो. ही पदवी आनी भोवमान स्विकारतना आपूण गोंयकारांक तशेंच हो उपक्रम यशस्वीपणान चालींक लायिल्ल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांक हाचें श्रेय दिता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. कोरोना काळ महामारीचो काळ आसलो तरी लेगीत तातूंत स्वयंपूर्ण जावपाची मोठी शिकवण गोंय सरकारान घेतली आनी आत्मनिर्भर भारत जाताना गोंयांक स्वयंपूर्ण करपाच्या दिखेन काम सुरू केलें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या सयत पर्यटन मळार बरी कामगिरी करपी उद्देजक म्हूण हेमंत ओबेरॉय आनी खण वेवसायीक महेश्वर रेड्डी हांकां ह्या दिक्षांत सुवाळ्यांत डिलीट ही पदवी दिल्या.
सर्वात प्रथम मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या खूप खूप आभारी आहे, कारण त्याने मला ही डिलीट डिग्री गोमंतकाच्या स्वयंपूर्ण गोवा या खासा कार्यक्रमासाठी त्याने मला ही डिग्री दिली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप आभार मानतो. आणि मी आजची ही डिलीट डिग्री तमाम गोवेकरांना अर्पित करतो, कारण ज्यांच्यामुळेच मी हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो. आणि स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर असलेले माझे सगळे प्रशासकीय अधिकारी, कारण ह्या सर्वांसाठी मी समर्पित करतो.
या खबर तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर शेती निर्यात मुळाव्या सुविधांच्या उदरगती खातीर गोवा शेती उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ आणि GMR विमानतळ लिमिटेड हांच्या मदीं समजिकायेच्या कबलातीचेर सयो जाल्यो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हाजेरेन ह्या कबलातींचेर सयो जाल्यो. गोंयच्या शेतकारां खातीर बाजारपेठ उपलब्धताय वाडोवप आनी थळाव्या उत्पादनाच्या निर्यातीक फाटबळ दिवप हो ह्या उपक्रमाचो हेत आसा. ह्या भागीदारी खाला शेती आनी प्रक्रिया केल्ली अन्न उत्पादना निर्यात विकास प्राधिकरणाच्या मानका प्रमाण उत्पादनाची ग्रेडिंग, पॅकेजिंग आणि निर्यात हाताळपा खातीर विमानतळाचेर एक आधुनिक पॅक हाऊस आणि कृषी लॉजिस्टीक सुविधा स्थापन करतले. ही सुविधा शेतकापणी उपरांचे लुकसाण उणे करतली आणि शेतकार आणि वेपाऱ्यां खातीर नवी संद तयार करतली. या वेळार उलयताना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां की स्वयंपूर्ण गोंयच्या नदरेंतल्यान शेतकारांक व्यापक बाजारपेठेंत प्रवेश मेळटलो, उत्पादनाची गुणवत्ता आणि हाताळणी सुदारपा खातीर आणि कृषी मूल्य साखळी घटमूट करपाक मजत जातली. गोंयांत गॅस सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आसात, पूण लोक भियोन सिलिंडर साठोवपाक लागिल्ल्यान ही समस्या जाल्या. सिलिंडर डिलर्सांक पुरवण शेगीत सुरू आसा आणि व्यावसायिक सिलिंडर दिवप सुरू आसा अशी माहिती नागरी पुरवण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी दिली. सिलिंडराचो फावो इतलो साठो आसा आणि गॅस सिलिंडराक दिसाक 1-2 सिलिंडरांच्यो गाडयो येतात. लोक भियोन सिलिंडर घेवपा खातीर गर्दी करतात म्हूण ही समस्या मुखार आयल्या अशें अधिकाऱ्यांनी सांगले. व्यावसायिक सिलिंडराक आयज सावन गॅस सिलिंडर दिवपाक सुरवात जावन तांकां 20% कोटा सध्या दिला. ह्या कोटांत ल्हवल्हव वाड जातली. पुराय गोंयांत वेवसायीक आनी घरगुती दोनूय सिलिंडर उपलब्ध आशिल्ल्यान सिलिंडरा खातीर घरपोच सेवा लेगीत आतां सुरू जाल्ल्याचें अधिकाऱ्यांनी सांगलें. सिलिंडर वेवहाराचेर पाळत दवरपा खातीर नागरी पुरवण खात्यान सगळ्या वितरकांच्या कचेरीन एक अधिकारी नियुक्त केला. कुर्टी फोंडेच्या दादावैद्य हायस्कूल शाळे खाला कार्यरत आशिल्ल्या कुर्टी उच्च शाळा समूहाचो बाल आनंद मेळावो आयज जालो. कुर्टी खांडेपार पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार हांच्या हस्तुकी या बाल आनंद मेळाव्याचे उक्तावण झाले. उक्तावण सुवाळ्याक श्री अमेय उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष श्री संदीप खांडेपारकर, दादावैद्य हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा पाटील, उपमुख्याध्यापक सुशांत उजगांवकर तसेच कुर्टी शाळा समूहाच्यो सचिव शिक्षिका उषा टेंगसे हाजीर आशिल्ल्यो. कुर्टी शाळा समूहाचे काम बरे चल्ला आणि विद्यार्थ्यांचो सर्वांगीण विकास जाता असे नावेद तहसीलदार हांणी आपल्या उलोवपांत सांगले. दादावैद्य हायस्कूल शाळा समूहाच्या 100 विद्यार्थ्यांनी ह्या कार्यावळीत वांटो घेतलो. खेळ गोवा क्रिकेट संघटनेन 19 पिराये सकयल्या चलियांच्या पंगडा खातीर उक्त्या निवड चाचणीचे आयोजन परवरी क्रिकेट अकादमीचेर केला. ही निवड चाचणी 21 दिसा सकाळी 8:30 सावन सुरू जातली. हवामान. पणजे वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजे चडांचड तापमान 33.4 आणि उण्यान उणे 25.8 तशेंच मुरगांवां चडांचड तापमान 33.4 आणि उण्यान उणे 25.2 नोंद जाला. परतून एक फावट मुखेल खबरो. निती आयोग वित्तीय भलायकी निर्देशांक 2026 गोंयचो क्रमांक पयल्या 10 बरी कामगिरी करपी राज्यां मदीं दुसऱ्या नंबराचेर आसा. गोंयांक शिक्षणाचें केंद्र करपाच्या नदरेंतल्यान राज्य सरकार काम करता अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. पुण्यातल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दीक्षांत सुवाळ्यान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांका प्रतिष्ठीत डी लीट पदवी भेटयली आनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर शेती निर्यात मुळाव्या सुविधांच्या उदरगती खातीर मुखेलमंत्र्यांच्या हाजेरेन महत्वाच्या कबलातींचेर सयो जाल्यो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.